सर्व श्रोत्यास माझा सप्रेम नमस्कार. आजच्या उपासना कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत आहे. श्रोतांनो, परमेश्वराच्या महान कृपेने हा दिवस, ही वेळ आम्हाला लाभलेली आहे. आम्ही त्याचे आभार मानायला हवेत, त्याच्या पवित्र नावाला धन्यवाद द्यायला हवा. पुष्कळदा आम्ही परमेश्वराचे आभार मानायला, त्याची स्तुती करायला विसरून जातो आणि आम्हाला असं वाटतं की आमच्या जीवनात जे काही आम्हाला मिळालेलं आहे ते आम्ही स्वतःच्या बळावर आणि स्वतःच्या बुद्धीच्या आधारावर कमावलेलं आहे. परंतु श्रोत्यानो, आम्ही चुकतो. परमेश्वर जर आम्हाला बुद्धी देणार नाही तर मग आम्ही काय करू शकणार? परमेश्वर जर आमच्या हातापायामध्ये बळ देणार नाही तर आपण काय करू शकणार? म्हणून प्रत्येक गोष्टीसाठी आम्ही परमेश्वराला धन्यवाद द्यायला हवेत, त्याचे आभार आम्ही स्मरण ठेवायला हवेत. श्रोत्यानो, मला खात्री आहे की आपण अवश्य सर्व गोष्टींसाठी परमेश्वराची स्तुती कराल. अध्ययनाकडे वळण्यापूर्वी ह्यावेळेला आपण एक मधुर गीत ऐकूया. ह्यावेळेला आपण प्रार्थना करूया. प्रार्थना करीत असताना आपले डोळे बंद ठेवा, शांतता राखा आणि लक्ष परमेश्वराकडे लावा. प्रार्थना करूया. श्रोतांनो, पवित्र पवित्र जिवंत परमेश्वर पित्या, तू जो आकाश आणि पृथ्वीचा निर्माण करता आहेस, तू जो आमचा निर्माण करता आहेस, त्या तुझ्या आम्ही स्तुती करीत आहोत. सर्व कृपादानांबद्दल, आशीर्वादांबद्दल आम्ही तुझे आभारी आहोत. खरोखर प्रभू, जर तू आमच्या सोबत नसतास, जर तू आम्हाला बळ दिले नसतेस, आम्हाला बुद्धी, मार्गदर्शन आणि ज्ञान पुरवले नसतेस, तर आम्ही जीवनामध्ये काहीच करू शकलो नसतो. ही तुझीच कृपा आहे की तू आम्हाला आजपर्यंत सांभाळलेला आहेस, सुरक्षित ठेवलेला आहेस आणि तूच आमची मदत केलेली आहेस. ज्या चुका आमच्याकडून झालेल्या आहेत त्याबद्दल आम्हाला क्षमा कर. आम्हाला पवित्र आणि शुद्ध अंतकरण दे. तुझ्या वचनांवर विचार करीत असताना, हे वचन ऐकत असताना तू आमच्याशी बोल, हे समजण्याकरिता तू आम्हाला बुद्धी पुरेल. पवित्र प्रभू, आमच्यामध्ये अनेक लोक असे आहेत जे शरीराने दुर्बळ आहेत, आजारी आहेत, अनेकांना भयंकर असे आजार आहेत ज्यांच्यावर काहीच उपचार नाही. अनेक आहेत जे फक्त मरणाची वाट पाहत आहेत. प्रभू, अशा सर्वांवर तू कृपादृष्टी कर, त्यांच्या जीवनामध्ये तू चमत्कार कर, त्यांना तू आरोग्य दे, त्यांच्या जीवनातले दुःख निराशा तू दूर कर, त्यांचे अश्रू पुसून काढ. ज्या लोकांच्या घरामध्ये आज दुःख आहे, ज्यांनी आपल्या प्रिय व्यक्तीला गमावले आहे, प्रभू तू त्यांची सांत्वना कर. आजच्या वचनावर तू आशीर्वाद पाठव आणि हे वचन समजण्याकरिता आणि त्याप्रमाणे चालण्याकरिता आम्हातील प्रत्येकाची तू मदत कर. स्वतःला आम्ही तुझ्या पवित्र हातात देत आहोत आणि ही प्रार्थना आमच्या तारणाऱ्या गौरवी ख्रिस्ताच्या गोड आणि पवित्र नावात मागत आहोत म्हणून तो ऐक. आमेन. श्रोत्यांनो, आपण सध्या प्रगटीकरण या नव्या करारातील पुस्तकाच्या दुसऱ्या अध्यायाचा अभ्यास करीत आहोत. मागच्या कार्यक्रमामध्ये आपण इफिस येथील मंडळीसाठी प्रभू येशूने योहानाला दिलेल्या पत्राचे स्पष्टीकरण पाहायला सुरुवात केली. आपण हे शिकलो श्रोत्यांनो की इफिस येथील मंडळीच्या चांगल्या गोष्टींची प्रभू येशू ख्रिस्ताने दखल घेतली. त्यांचे काम म्हणजे ख्रिस्तावरील विश्वास, त्यांचे श्रम जे त्यांनी ख्रिस्तप्रीतीने केले आणि त्यांची सहनशीलता जी ख्रिस्तावरील आशेमुळे होती, ती सर्व प्रभू येशूने वाखाणली. तसेच ही मंडळी अंधश्रद्धाळू नसून आत्म्यांची पारख करणारी व वाईटाचा द्वेष करणारी होती. या त्यांच्या सद्गुणाबद्दलही प्रभू येशूने त्यांची वाखाणणी केली. परंतु तरीही त्यांचा एक गंभीर दोष होता ज्यामुळे प्रभू येशूने त्यांना गंभीर परिणामाची सूचनाही दिली. आपण त्याविषयी आता शिकणार आहोत. प्रगटीकरणाचे पुस्तक दुसरा अध्याय आणि चौथे वचन आता आपण वाचूया. आपणाजवळ जर नवीन करार आहे तर नवीन कराराचे शेवटले पुस्तक उघडा, दुसरा अध्याय आणि चौथे वचन. तरी तू आपली पहिली प्रीती सोडली, ह्याविषयी तुला दोष देणे मला प्राप्त आहे. श्रोत्यांनो, साहित्य आम्हाला सांगते की माणूस आपले पहिले प्रेम कधीच विसरत नाही. म्हणजेच पहिल्या प्रेमाची तीव्रता, तो उत्साह आणि त्यातले जबरदस्त सामर्थ्य विसरणे त्याला शक्य नाही. आणि तशा अतिशय तीव्र प्रेम भावनेची जाणीव त्याला वेळोवेळी होत राहते. प्रभू येशूने येथे इफिस येथील मंडळीवर दोषारोप ठेवून म्हटले, तू आपली पहिली प्रीती सोडली आहे. त्यांनी ख्रिस्तावरची तीव्र आणि उत्साही प्रीती सोडून दिली असा आरोप प्रभू येशूने त्यांच्यावर का केला असावा? या आधीच्या वचनामध्ये आपण वाचले की त्यांचे काम, त्यांचे श्रम व त्यांची सहनशीलता ही सर्व ख्रिस्त केंद्रित होती. एवढेच नव्हे तर ते ख्रिस्ताप्रमाणे वाईटाचा द्वेष करणारे व खोट्या शिक्षकांना नाकारणारे होते. मग त्यांचे ख्रिस्तावर पहिल्यासारखे प्रेम नव्हते हे कसे? तुम्ही कधी ख्रिस्ताच्या प्रेमात पडला आहात काय? त्याच्या भव्य आणि दिव्य व्यक्तिमत्वाच्या स्पर्शाने तुम्ही कधी भारावून गेला आहात काय? आपला जीव त्याच्यावरून ओवाळून टाकावा आणि त्याच्यावरील प्रेमाखातर जळत्या निखाऱ्यांवरूनही हसत चालावे असे तुम्हाला वाटते काय? त्याच्या हातांवरचे खिळ्यांचे व्रण स्वतःच्या हातावर बाळगण्याची इच्छा तुम्ही कधी अनुभवली आहे? असेच असेल तर तुम्ही निश्चितच त्याच्याही प्रीती अनुभवली आहे. त्याच्या प्रीतीच्या पहिल्या स्पर्शाने कवी म्हणतो तसे, सुंदर देऊळ हृदय हे माझे, तेथेच विराजे देवबाप, हा अनुभव आपणाला निश्चितच आला आहे. डेव्हिड ब्रेनर्ड या एका सुवार्तिकाविषयी असे सांगतात की तो एका देशातील आदिवासी लोकांना सुवार्ता सांगण्यासाठी जात असे आणि त्याने कधीही त्याला न मानवणाऱ्या हवामानाची कदर केली नाही. आपल्या घोड्यावर स्वार होऊन तो आदिवासींच्या वस्तीकडे सुवार्तेसाठी निघत असे. त्याला ही सेवा करताना क्षय झाला तरीही त्याने सुवार्ता सांगणे सोडले नाही. कधीकधी तो घोड्यावर स्वार असताना त्याला रक्ताची उलटी होई, तो बेशुद्ध होऊन घोड्यावरून खाली पडे आणि तशा स्थितीत पडलेला राही. पुढे त्याच्या घोड्यालाही त्याच्यासाठी तो पडला त्या ठिकाणी थांबून राहण्याची सवय लागली. शुद्धीवर आल्यानंतर तो आपल्या घोड्यावर प्रयत्न करून परत स्वार होई व सुवार्तेसाठी आपल्या ठरविलेल्या ठिकाणी जाई. जाताना तो प्रभू येशूला उद्देशून आरोळी करून म्हणत असे, प्रभू मी तुझ्याविषयी कमी पडलो पण तुला माहीत आहे की मी तुझ्यावर प्रीती करतो. श्रोत्यांनो, त्याचे येशू ख्रिस्तावर असे तीव्र प्रेम होते आणि त्याचे प्रभू येशू बरोबरचे संबंध इतके जवळचे व प्रीतीचे होते. तुम्हाला माहीत आहे का श्रोत्यांनो, की साधू सुंदरसिंग यांना रक्ताळलेल्या पायांचा प्रेषित म्हणतात, कारण तिबेटमध्ये जाताना हिमालयाच्या वाटा तुळवत असताना बर्फामुळे त्यांच्या पायांना भेगा पडत आणि त्या भेगांमधून रक्त येई. त्याची कदर न करता ते सुवार्ता सांगण्यासाठी आपला प्रवास चालू ठेवित. हे सुवार्तेवरचे प्रेम नाही श्रोतानो, हे तर ज्याची सुवार्ता आहे त्या ख्रिस्तावरचे प्रेम आहे. इफिस येथील मंडळीने ख्रिस्तावरच्या पहिल्या प्रीतीचा अनुभव घेतला होता. मूर्तीपूजा, अंधश्रद्धा आणि ज्ञानवाद, जगिक तत्वज्ञान या सर्वांपासून ख्रिस्ताची प्रीती किती भिन्न, सुंदर व परिपूर्ण आहे हे त्यांनी अनुभवाने जाणले होते. आपले पाप किती घृणास्पद होते आणि ख्रिस्ताने ते आपल्या पवित्र रक्ताने धुतले, आपल्याला नीतिमत्वाची शुभ्र वस्त्रे परिधान केली, आपल्याला स्वर्गीय आशीर्वादांचे भागीदार, ख्रिस्ताचे सोबतीचे, स्वर्गाचे वतनदार केले. हे त्यांनी आपल्या आत्म्याने व बुद्धीने आणि आनंदाने स्वीकारले होते. ख्रिस्ताने ह्या ज्या ओतप्रोत प्रीतीच्या देणग्या त्यांच्या पत्रात टाकल्या होत्या, त्यांचा प्रतिसाद म्हणून त्यांनीही ख्रिस्तावर प्रीती केली होती आणि त्याच्या समागमे चालण्याचा निश्चय केलेला होता. मग त्यांनी पहिली प्रीती सोडली असा दोषारोप प्रभू येशूने त्यांच्यावर का केला असावा? हा दोषारोप केवळ त्यांच्यावरच नाही, तर तो आज माझ्यावर, आमच्यापैकी अनेक विश्वासणाऱ्यांवरही आहे. कारण सरळ आहे, आम्ही आमचे काम, आमचे श्रम, आमची सहनशीलता ख्रिस्त केंद्रित अशी ठेवली तर या सर्व गोष्टी आम्ही यंत्रवत पद्धतीने सवय म्हणून, अंगवळणी पडले म्हणून करतो. प्रार्थना करणे, मध्यस्थी करणे, सेवा करणे हे सर्व आमच्या दैनंदिन जीवनाचा भाग बनून जाते आणि आम्ही स्वतःचा असा गैरसमज करून घेतो की हे सर्व आम्ही ख्रिस्तावरील प्रीतीमुळे करतो. आम्ही सकाळपासून संध्याकाळपर्यंत सेवेत व्यस्त राहतो आणि रात्री बिछाण्यावर टेकल्यावर आपण आज सेवेत काय मिळवले याची गोळा बेरीज करतो आणि हे सर्व करताना ज्याच्यासाठी हे सर्व करतो तो प्रभू येशू कोपऱ्यामध्ये दुर्लक्षित असा उभा राहतो. श्रोतानो, येशू ख्रिस्ताला आम्ही त्याच्यासाठी करीत असलेली धावपळ नको आहे. त्याला आमची पहिली प्रीती, ओतप्रोत भरून वाहणारी प्रीती हवी आहे. जशी एखादी नवविवाहिता आपल्या ध्यानीमनी आणि स्वप्नी आपल्या पतीचे स्मरण करते, त्याचेच विचार करते, त्याच्याच भोवती रुंजी घालते, तसे आमचे ख्रिस्ताबरोबरचे प्रीतीचे व जवळीकतेचे संबंध असायला हवेत. एक इंग्रजी गाणे मला या संदर्भात आठवते. ते एका वार्धक्याकडे झुकलेल्या जोडप्याविषयी आहे. त्यामध्ये पती आपल्या पत्नीला विचारतो, काय तू माझ्यावर प्रेम करतेस? यावर त्याची पत्नी त्याच्यावर वैतागते. ती म्हणते, मी तुला जेवण करून वाढते, तुझे कपडे धुऊन इस्त्री करते, तुझ्या मुलांना मी वाढवते आणि तू मला असा प्रश्न कसा विचारतोस? नेमकी श्रोत्यानो हीच भूमिका आमच्यापैकी अनेक विश्वासणाऱ्यांची आहे. किती दिवस झाले आहे श्रोत्यानो की तुम्ही तुमच्या हृदयात खोलवर ख्रिस्ताला हळूवारपणे प्रतिसाद देऊन म्हणाला आहात की प्रभू मी तुझ्यावर प्रीती करते किंवा मी तुझ्यावर प्रीती करतो? कितीदा ख्रिस्तच माझे जीवन अक्षय असा आनंद तुमच्या अंतकरणातून भरून वाहतो. कितीदा अगदी नकळत उत्स्फूर्तपणे त्याची स्तुती स्तवने तुमच्या ओठातून बाहेर पडतात आणि अशात तुम्हाला प्रियसीच्या ओढीसारखी ख्रिस्त भेटीची तीव्र ओढ लागली. त्याचे वचन ऐकल्याशिवाय जीव कासावीस होतो, त्याच्या मधुर समक्षतेची जाणीव झाल्याशिवाय जीव गुदमरतो, असं आपल्या सोबत झालेलं आहे काय? प्रिय श्रोत्यांनो, ही ख्रिस्तावरच्या पहिल्या प्रीतीची लक्षणे तुम्हालाही माहीत आहेत. तुमच्या जीवनातून ती दिसत नसतील तर मला आपणाला आठवण करून देऊ द्या की तुम्ही ख्रिस्तावरची पहिली प्रीती सोडली आहे. इफिसकरांनी ख्रिस्तावरची पहिली प्रीती सोडली. आता त्याविषयी त्यांनी काय करावे आणि ते केले नाही तर काय होईल हे पुढच्या वचनातून आम्हाला वाचायला मिळते. दुसरा अध्याय पाचवं वचन वाचूया. प्रगटीकरणांचे पुस्तक दुसरा अध्याय पाचवे वचन. म्हणून तू कोठून पतन पावला आहेस त्याची आठवण कर व पश्चाताप करून आपली पहिली कृत्य कर. तू पश्चाताप केला नाहीस तर मी तुझ्याकडे येईन आणि तुझी समय तिच्या ठिकाणावरून काढून टाकेन. श्रोतनो, स्मृती ही देवाची एक सुंदर देणगी आहे आणि तिचा उपयोग आम्हाला आमच्या आध्यात्मिक जीवनात करायचा आहे. प्रभू येशूने इफिसेतील विश्वासणाऱ्यांना म्हटले, म्हणून तू कोठून पडलास ते आठव आणि पश्चाताप करून आपली पहिली कामे कर. तुमची ख्रिस्ताबरोबर झालेली पहिली भेट तुम्हाला आठवते काय? तुमचे तारण झाले त्यावेळेसचा तुमचा त्याच्याविषयीचा उत्साह तुम्हाला आठवतो काय? आता तुम्ही त्याच्याविषयी निर्विकार झाला आहात काय? तुमची आध्यात्मिक मागे घसरणी झाली आहे काय? किती दिवस झाले श्रोत्यानो की तुम्ही ख्रिस्ताशी हितगुज केले आहे? देवाचे वचन आम्हाला अशा परिस्थितीत सांगते, तू कोठून पडलास ते आठव. कधी कधी आम्हाला आमच्या चुका आठवत नाहीत. मागे घसरणे किंवा निर्विकारपणा केव्हा आमच्या जीवनात आला याचा आम्हाला विसर पडतो. परंतु जेव्हा आम्ही नम्र अंतकरणाने पवित्र आत्म्याला विनंती करतो, आमच्या पापांची आम्हाला जाणीव करून दे अशी विनंती करतो, तेव्हा तो आम्ही कोठून पडलो याची आम्हाला आठवण करून देतो व आम्ही त्याविषयी प्रभू येशूने आज्ञा केल्याप्रमाणे पश्चाताप करू शकतो. कधी कधी अचानक आमच्या कानांवर देवाच्या एखाद्या सेवकाच्या पतनाची बातमी येते, तेव्हा आम्ही फार दुःखी व अस्वस्थ होतो. विश्वासात दुबळे जे असतात त्यांच्याकरिता ते पतन अडखळण बनते. परंतु मला आपणाला सांगू द्या की कोणाचेही पतन अचानक व एकाएकी होत नाही. एखादी विश्वासणारी व्यक्ती देवाच्या राजमार्गामध्ये चालत असताना जर डावीकडे किंवा उजवीकडे वळली तर पवित्र आत्मा तिला लगेच धोक्याचा इशारा देतो आणि देवाचे त्याला शासनही होते. पण तरीही ती व्यक्ती चुकीच्याच मार्गाने चालत राहिली तर प्रभू परमेश्वर तिला तिच्याच इच्छेवर सोपून देतो आणि एक दिवस त्या व्यक्तीचे गुप्त पाप उघडकीस येते. प्रिय श्रोत्यांनो, आम्हा विश्वासणाऱ्यांना आमच्याकडून कळत नकळत होणाऱ्या चुकांची पापांची क्षमा वेळोवेळी देवाजवळ मागणे गरजेचे आहे. कारण जर आमच्या व देवामध्ये पापाचे अडखळण एकदा निर्माण झाले तर आमच्या जीवनात ती देवाची समक्षता आपोआप कमी होत जाते. ख्रिस्तावरची आमची पहिली प्रीती नाहीशी होते. ज्या अंतकरणात ख्रिस्ताची वस्ती व्हायची तेथे दुसऱ्याच व्यक्तीची किंवा वस्तूची वस्ती होते आणि मग आमची आध्यात्मिक स्थिती अतिशय दरिद्री होते. वरवर लोकांना आमची धार्मिकता दिसते खरी, पण अंतर्याम व हृदय पारखणारा प्रभू येशू अशा विश्वासणाऱ्यांना म्हणतो, आणि पश्चाताप करून आपली पहिली कामे कर. विश्वासणाऱ्यांनी वेळोवेळी आपले आध्यात्मिक जीवन पवित्र आत्म्याच्या साह्याने पवित्र वचनाच्या आरशामध्ये तपासायलाच हवे. आमची आत्मसंतुष्टता, गर्व, सुसंस्कृततेचे आवरण, वृथाभिमान, खोटी धार्मिकता, स्वतःला नीतिमान समजणे, ही सर्व आवरणे फोडून आम्ही बाहेर यायला हवे, पश्चाताप करायला हवा. आज प्रभू येशूचा विश्वासणाऱ्यांकरिता हा संदेश आहे, पश्चाताप करा. पापी व्यक्तीने पश्चाताप करून ख्रिस्ताकडे तारणासाठी यायला हवे आहे आणि विश्वासणाऱ्यांनी पश्चाताप करून आपल्या ख्रिस्तावरच्या पहिल्या प्रीतीला पुन्हा प्रज्वलित करायला हवे आहे. जर पश्चाताप केला नाहीस तर मी तुझी दिवठणी तिच्या ठिकाणावरून काढून टाकेन, अशी धोक्याची सूचना प्रभू येशूने ह्या ठिकाणी दिली आहे. जर विश्वासणारे आपल्या निर्विकारपणाविषयी मागे घसरणीविषयी पश्चाताप करणार नाहीत तर त्यांच्याद्वारे ख्रिस्ताचा प्रकाश कधीच परावर्तित होणार नाही. आज अनेक मंडळांची हीच गत आहे, अनेक लोकांची हीच गत आहे. पाश्चात्य देशातली अनेक ख्रिस्ती उपासना मंदिरे आता ओस पडली आहेत. त्यापैकी काही मंदिरांमध्ये दुकाने उघडण्यात आली आहेत आणि काही मंदिरांमध्ये वस्तू संग्रहालय सजविण्यात आली आहेत. पश्चाताप कर, नाहीतर मी तुझी दिवठणी तिच्या ठिकाणावरून काढून टाकेन. या ख्रिस्ताच्या इशाऱ्याकडे त्यांनी लक्ष दिले नाही. श्रोत्यांनो, इफिस येथील मंडळी आज राहिलेली नाही, ती नामशेष झाली आहे. आजही येशू ख्रिस्त मंडळांची देखरेख करीत आहे. तो त्यांच्या वाती कापून नीट करतो आणि जेव्हा त्या प्रकाश देणे बंद करतात तेव्हा तो त्या दिवठण्या कायमच्या विझवून टाकतो. आता आपण सहावं वचन वाचूया. दुसरा अध्याय सहावे वचन, तरी पण तुझ्यात एक आहे की तू निकला इताच्या कृत्यांचा द्वेष करीतोस, मीही त्यांच्या कृत्यांचा द्वेष करीतो. त्या काळामध्ये ज्ञानवाद प्रचलित होता. या ठिकाणी त्या संप्रदायाच्या लोकांचा संदर्भ आहे. हे ज्ञानवादी किंवा निकलईत असे समजत की सर्व धनवस्तू जड वस्तू वाईट आहेत, फक्त आत्मा चांगला आहे. आणि ते असा युक्तिवाद करीत की ख्रिस्ती लोक त्यांच्या देहाचे जे हवे ते करू शकतात, त्यामुळे त्यांच्या आध्यात्मिक तारणावर काही परिणाम होणार नाही. म्हणून या लोकांना दुष्ट लोक असे या पत्रामध्ये संबोधण्यात आले आहे. ते ख्रिस्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली अनैतिकतेचा पुरस्कार करीत होते. प्रभू येशूने हा संदर्भ या सहाव्या वचनात दिला आहे. इफिसकरांनी निकलायताच्या कामाचा द्वेष केला ही एक चांगली गोष्ट होती, पण अशा चांगल्या गोष्टींमुळे त्यांच्या ख्रिस्ताविषयीच्या निर्विकारपणाची त्यांना क्षमा होणार नव्हती. त्यांनी पश्चाताप करून ख्रिस्तावरची आपली पहिली प्रीती सुरळीत करणे अगत्याचे होते. आता सातवं वचन पाहत, आत्मा मंडळास काय म्हणतो, हे ज्याला कान आहेत तो ऐकू. जो विजय मिळवितो त्याला देवाच्या बागेत जे जीवनाचे झाड आहे त्यावरचे फळ मी खावयास देईन. श्रोतांनो, ज्याला कान आहेत तो ऐकू, हा वाक्प्रयोग प्रभू येशूने शुभवर्तमानांमधील वृत्तांतात अनेकदा वापरलेला दिसतो. जे लोक कान असून ऐकत नाहीत त्यांच्याविषयी तो असे बोलला. ज्यांना आत्मिक जाण आहे त्यांच्याविषयी हा वाक्प्रयोग आहे, आणि ही घोषणा पवित्र आत्मा जो मंडळीचा शिक्षक आहे त्याने केली आहे. जो जिंकतो त्याच्यासाठी काही प्रतिफळ राखून ठेवण्यात आले आहे. आमच्या समोर असलेले वेगवेगळे मोह, आमचा ख्रिस्ताविषयीचा निर्विकारपणा, आमची मागे घसरणी, यांच्यावर आम्ही केवळ ख्रिस्ताच्या रक्ताच्या द्वारेच विजय मिळू शकतो. या सर्व परीक्षांच्या बाबतीत तो विजय झाला. त्याच्या विजयावर विश्वास ठेवून पश्चतापी अंतकरणाने जर आम्ही त्याच्याकडे जाऊ तर तो आम्हाला या पापांवर निश्चितच विजय देईल, कारण आमचा देवबाप आम्हाला कृपेवर कृपा देणारा देव आहे. आणि जे त्याची प्रतीक्षा करतात ते सामर्थ्य पावतात, आणि ते शोकजनक खोऱ्यातून जात असतानाही ते त्यांच्यासाठी आशीर्वादाचे स्थान बनते. आम्हाला ख्रिस्ताविरुद्ध डोके वर काढणाऱ्या प्रत्येक विचाराला, कल्पनेला व पापाला ख्रिस्ताधीन करायचे आहे, तरच श्रोतांनो आम्ही जिंकणारे व जीवनी वृक्षाचे फळ प्रतिफळ म्हणून प्राप्त करणारे ठरू. प्रभू येशू जिंकणाऱ्याला देवाच्या बागेतील जीवनी वृक्षाचे फळ खाव्यास देईन असे म्हणतो. तुम्हाला आठवतच असेल की माणसाच्या पतनानंतर त्याला जीवनी वृक्षाचे फळ खाण्याची मनाई करण्यात आली होती, परंतु स्वर्गामध्ये नंतर त्याचे फळ खाण्याचा विशेष अधिकार आम्हाला प्राप्त होईल. आता आपण प्रभू येशूने स्मरणा येथील मंडळीला जे पत्र लिहिले त्याचा अभ्यास करूया. स्मरणा या शब्दाचा अर्थ उद असा होतो, आणि दुःख सहन हा अर्थ या संदर्भात अभिप्रेत आहे. स्मरणा येथील मंडळीने ख्रिस्ताकरिता छळ सहन केला आणि तिला हौतात्म्याची मंडळी असे म्हणता येईल. आजही स्मरणा हे शहर अस्तित्वात आहे, पण ते आधुनिक तुर्कस्थानात इझमेर या नावाने ओळखल्या जाते. ते आशियामधल्या अतिशय सुंदर शहरांपैकी एक शहर होते. त्याला पुष्प, दागिना, आशियाचा मुगुट अशा नावांनी ओळखल्या जाते. या शहराचा उंचवठ्यावरील वस्ती पॅगॉस या डोंगरावर वसलेली आहे. हे प्राचीन ग्रीक शहराचे एक वैशिष्ट्य होते. वास्तविक श्रोतांनो, इसवी सन पूर्व 2000 दरम्यान बांधण्यात आलेले हे एक हित्ती शहर होते, आणि ते पॅगॉस या डोंगराच्या पायथ्याशी उतारावर बांधलेले होते. नंतर अलेक्झांडर द ग्रेट याने त्याची एका सुंदर शहरात पुनर्बांधणी केली. पॅगॉस डोंगराच्या उतारावर दुतर्फा झाडी लावलेले मोठे रस्ते होते. या शहराभोवती फुले, कुंपण आणि सुगंधी फुलझाडे असल्याने या शहराला मुकुटाचे शहर असे म्हटल्या जाई. सुंदर वास्तू आणि मंदिरांनी या शहराची शोभा वाढविण्यात आलेली होती. ग्रीक देव झेउस, डायना, अॅफ्रोडाईट, अपोलो, एस्कापलियस या देवी देवतांची मंदिरे तेथे होते. तेथे एक नाट्यगृह आणि संगीताचे केंद्रही होते, तसेच मोठे क्रीडांगणही होते. याच क्रीडांगणामध्ये स्मरणाचे बिशप पॉलिकार्प यांना इसवी सन 155 साली त्यांच्या ख्रिस्ती विश्वासामुळे जिवंत जाळण्यात आले. ख्रिस्ती साहित्यामध्ये स्मरणाचा अर्थ दुःख सहन असा आहे. प्रभू येशूने येथील मंडळीला जे पत्र लिहिले त्यात तुझे संकट आणि दारिद्र्य मला ठाऊक आहेत असे लिहिले आहे. श्रोत्यानो, या मंडळीसाठी किंवा फिलदेल्फियातील मंडळीसाठी त्याच्याजवळ काहीही दोषारोप नाही, आणि ही एक मनोविथक गोष्ट आहे की केवळ याच दोन शहरांमधल्या मंडळ्या अजूनही अस्तित्वात आहेत. त्यांची जागा थोडीफार बदलली असेल. आजही इझमीर या ठिकाणी थोडके ख्रिस्ती लोक आहेत, परंतु ते आपला विश्वास उघडपणे व्यक्त करीत नाहीत, कारण आजही आधुनिक तुर्कस्थानात ख्रिस्ती लोकांचा छळ केला जातो. इफिसेतील मंडळी प्रेषितीय मंडळांचे प्रतिनिधित्व करते, म्हणजे प्रेषितांच्या काळातल्या अगदी सुरुवातीच्या पहिल्या मंडळीचे प्रतिनिधित्व करते. स्मुर्णा येथील मंडळी ख्रिस्तासाठी दुःख सहन करणाऱ्या मंडळांचे प्रतिनिधित्व करते, म्हणजे इसवी सन 100 पासून ते इसवी सन 314 या सालापर्यंत ज्या मंडळांनी छळ सहन केला त्यांचे ती प्रतिनिधित्व करते. योहानाच्या मृत्यूपासून ते तुर्की राजा कॉन्स्टंटाईन याच्या कारकिर्दीतल्या सहिष्णुतेच्या कायद्याच्या वर्षापर्यंत म्हणजे 313 पर्यंत ख्रिस्ती मंडळांचा रोमी साम्राज्यात फार छळ करण्यात आला. तो कायदा मंजूर झाल्यानंतर हा छळ संपुष्टात आला. प्रभू येशूने या मंडळीला दिलेल्या संदेशाचा अभ्यास आपण पुढील कार्यक्रमात पाहू, परंतु तोपर्यंत आम्हाला त्याच्या इफिस येथील मंडळीला दिलेल्या बोधावर आणि धोक्याच्या सूचनेवर मनन करायचे आहे. श्रोत्यानो, ज्या प्रभू येशू ख्रिस्ताने आमच्या तारणासाठी मरण, तेही वधस्तंभावरचे लज्जास्पद मरण सोसले, त्या प्रभू येशू ख्रिस्ताला आम्ही स्वीकारले आहे ही गोष्ट खरी आहे. पण त्याच्यावरची पहिली प्रीती जर आम्ही सोडली असेल, त्याच्याविषयी जर आम्ही निर्विकार झालो असू, तर ते एक मोठे पाप आहे आणि त्याविषयी पश्चाताप करण्याचे आम्हाला अगत्य आहे. त्याच्याशी आपले प्रीतीचे संबंध पुन्हा सुरळीत करणे आमच्या हिताचे आहे. आज स्वतःच्या जीवनाचे परीक्षण करा आणि पहा की काय आपण पहिली प्रीती सोडली आहे, आणि जर सोडली आहे तर पुन्हा एक वार पश्चतापी रूपाने त्याच्याजवळ या, त्याला क्षमा मागा आणि पुन्हा एक वार त्याला आपले जीवन समर्पित करा. जर आपण येशू ख्रिस्ताला अद्यापही जीवन दिलेले नाही, अद्यापही त्याला आपला तारणारा म्हणून स्वीकारलेले नाही, तर आपणाजवळ संधी आहे. त्याच्याजवळ सर्व पापांची कबुली द्या आणि त्याला आपला व्यक्तिगत तारणारा म्हणून आज स्वीकारा. प्रभू परमेश्वर आपणा सर्वांस आशीर्वाद देऊ.
आजच्या उपासना कार्यक्रमात परमेश्वराच्या जिवंत वचनातून मार्गदर्शन आपण ऐकलं. आजच्या या वचनातून आपणास काही आशीर्वाद मिळाला असेल यात काही शंका नाही. श्रोतेहो, जीवन विषयक काही शंका असल्यास किंवा काही प्रश्न असल्यास किंवा काही प्रार्थना निवेदन असल्यास पत्राद्वारे आम्हास अवश्य कळवा. आम्हाला अगदी आनंदच होईल. पत्र व्यवहारासाठी आमचा पत्ता लिहून घ्यावा. कार्यक्रम उपासना, पोस्ट बॉक्स क्रमांक 102, बेझनबाग, नागपूर, पिनकोड क्रमांक 440004.
आमचा ईमेल ऍड्रेस आहे marathittb@radio882.com. ईमेल ऍड्रेस पुन्हा एकदा ऐका, marathittb@radio882.com.
बरं, तर आता इथंच थांबूया, कारण आपल्या कार्यक्रमाची वेळही संपत आलेली आहे. पुन्हा आपली भेट आपल्या पुढल्या कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार.